सत्संगात असताना एकदा एकानं मिलिंदजींना विचारलं की या जगात जगावं कसं. त्यावर हसून ते म्हणाले, प्रत्येक प्राणी इथे जन्माला आलाय म्हणजेच त्याचा कर्मभोग भोगण्यासाठीच, हे नक्की. पैसा प्रसिद्धी ही प्रारब्धानुसार त्या त्या वेळेप्रमाणे मिळणारच आहे, म्हणून उगाच स्वतःला शिणवू नका. उद्याची जास्तीची चिंता किंवा भूतकाळातल्या कटुरम्य आठवणींचा इथे फारसा उपयोग नाही. अगदी प्रॅक्टिकल व्हा. आजचा किंबहुना आत्ताचा क्षण महत्वाचा आहे, तो जगा. ऑलवेज ट्राय टू लिव्ह इन प्रेझन्स. इट विल बिकम अ नाईस प्रेझेंट टू यू. इट्स गॉड्स गिफ्ट. आणि ती स्वीकारा म्हणजे मजा येईल. तुम्ही कसेही वागलात तरी पूर्वपुण्याईचा साठा संपेपर्यंत त्याचा परिणाम कळणार नाही. पण पुण्याई संपली की भले भले लोक दीनवाणे होऊन जातात. तुमच्या हाती कर्म आहे ते तुम्ही चांगलं करा, क्षती कमी होईल. माणूस सदा मोठा हुशार आहे हो. कर्तृत्वाचं यशाचं श्रेय तो स्वतःकडे घेतो आणि म्हणतो मी केलं म्हणूनच तर हे झालं, म्हणून तर हे पावलं. अपयश पराजय दुःखाचे खापर मात्र तो देवावर नाहीतर दैवावर नाहीतर जो कोणी समोर असेल त्याच्यावर फोडून मोकळा होतो. आणि इथेच तर तुमच्या श्रद्धेची प्रांजळपणाची कसोटी होत असते. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीतून शिकत शहाण होत हळूहळू आपल्यात बदल करत त्या अंतिम सत्याकडे जायचं आहे. ओम तत् सत यातला सत ही जेव्हा जातो तेव्हा फक्त तेच ते उरतं. सत्याच्या शोधार्थ सत्संग करायचा आहे. शेवटी सत्य असत्य दोन्ही विरून गेल्यावर तत्वच उरणार आहे. त्या तत्वापर्यंतचा प्रवास आपल्या सगळ्यांना एकमेकाच्या बरोबरीनं मदतीनं करायचा आहे. प्रवासाचा पल्ला तसा अवघड आणि मोठा असला तरी सत्संगाच्या गाडीत तुम्हाला जागा मिळाले मध्येच उतरून जाऊ नका. दाटीवाटी झाली तरी भांडू नका, रागावू नका, त्रागा करू नका. अंतिम पैल गाठलं की मग आनंदच आनंद आहे. बस इतना ही आज के लिए. बी हॅपी, हसत रहा, प्रसन्न रहा.